येशूला चमत्कार करण्याचे सामर्थ्य होते असे या चित्रात दिसते. डावीकडे जो जन्मांध होता त्याला येशूने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला दृष्टी आली. लहान मुलीला मृत्यूतून उठवत असताना तिचे आई वडील पाहत आहेत असे मधल्या चित्रात आपण पाहतो. आणि शेवटी पाण्यावर चालताना आपण येशूला पाहतो. नावेमध्ये असणाऱ्या त्याच्या शिष्यांकडे तो जात आहे. तो देवाचा पुत्र आहे हे दाखविण्यासाठी येशूने अनेक प्रकारचे चमत्कार केले. आपल्याला सहाय्य करण्यास येशूचे सामर्थ्य शक्तिमान आहे.